वंदे गुरुणां चरणारविन्दे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जलस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोहशान्तये पुंडलीकवरदे हरिविठ श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं ध्यान, भगवत गीतेमध्ये आलेलं ध्यान, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं विवरण आणि सोहम ध्यान असा विषय झाल्यानंतर सोहम ध्यानाची गुरुपदिष्ट प्रक्रिया आणि त्यानंतर हा सोहम ध्यान विचार, सोहम जप, सोहम भाव, सोहम वृत्ती, सोहम चिंतन अशा अनेक अंगांनी सोहम साधना कशी केली जाते, ती श्वासावरही केली जाते, त्याला सहज चाललेला जप असं म्हणतात, अजपा जप असं म्हणतात। तसंच मुद्दामहून जप करण्याची देखील पद्धत प्राचीन पूर्वापार चालत आलेली अशी देखील आपण पाहिली। ज्या वस्तूचा जप होऊ शकत नाही त्याचा जप करणं असा अजपा जपाचा अजून एक अर्थ आहे। महावाक्य उपदेश भला तरी त्याचा जप नाही बोलिला असं समर्थ म्हणतात। तेथीचा तो विचार जी केला पाहिजे साधके, अशा रीतीने महावाक्य उपदेशाचा विचार करणं, वारंवार विचार करणं हा अजपा जपासारखाच प्रकार आहे। पण विचारपूर्वक जर केला तर एका परीने तो जप आहे देखील आणि एका परीने ते चिंतन आहे। तशाच प्रकारची एक साधना स्वरूपानंदांनी सांगितलेली आज आपण करणार आहोत। स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथामध्ये या सगळ्या साधना सांगितलेल्या आहेत। माझ्या कल्पनेप्रमाणे स्वरूपानंदांनी सांगितलेल्या ज्या साधना आहेत त्या सगळ्या मी घेतल्या इथं। आता ही शेवटची असा एक संकल्प सोडलेला होता की सोहम ध्यान साधनेवर एखादा अधिकृत मानला जावा असा विचार असलेलं अशी निर्मिती आपण करावी। तसं म्हटलं तर हे स्वरूपानंदांनी जे सांगितलेलं हे अधिकृतच आहे, तरी देखील सांगोपांग विचार ज्याच्यामध्ये आहे असं काही आपण बोलावं, जर जमलं तर त्याच्यातून एखादा ग्रंथ देखील व्हावा अशी एक कल्पना केलेली होती। मला असं वाटतं की ती कल्पना स्वामीजींच्या कृपेनी सिद्धीला गेली। हे 48 क्रमांकाचं पत्र आहे। परमात्मा निर्गुण निरवयव तो जी एक देवाधी देव वरकड देव देवता सर्व वर्तती सदैव तदाज्ञेत। परमात्म्याचं लक्षण तो निर्गुण आहे, सगुण आणि निर्गुण निर्गुण याचा अर्थ निराकार, ज्याला व्यक्तता नाही, ज्याच्या संबंधी चिंतन करता येत नाही, जे शाश्वत आहे असं परमात्मा तत्व आहे। परमात्मा निर्गुण निरवयव अवयव रहित आहे, म्हणजे सगुण नाही आहे। तो जी एक देवाधिदेव तो थोरला देव आहे। समर्थांनी म्हटले त्याप्रमाणे समर्थांच्या भाषेत जगी थोरला देव तो चोरला असे, हा जो थोरला देव आहे तो थोरला देव म्हणजे परमात्मा। त्या परमात्म्यापासून सर्व विश्व झालं, त्या परमात्म्यापासून सर्व देवदेवता देखील झाल्या। आपण जे देव म्हणतो ते देव देखील मूळ परमात्म्यापासून आले। ते हे मुद्दल रूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे नि व्याजे घेव घेवो येसी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ते मुद्दल रूप म्हणजे परमात्मा। त्या परमात्म्यापासून ही द्विभुज चतुर्भुज अशी देवदेवतांची रूप ही कोणत्या तरी कार्याच्या उद्देशाने म्हणून झाली, परमात्म्यापासूनच झाली। परमात्म्यापासून सर्व विश्व देखील झालं, जसे देवदेवता झाले तसेच वरकड देवदेवता सर्व वर्तती सदैव तदाज्ञेत, म्हणून मूळ परमात्म्याची जर उपासना केली तर बाकीचे सगळे देव आणि देवता त्याच्या आज्ञेमध्येच राहतात, म्हणजे परमात्म्याच्या आज्ञेमध्ये राहतात। असं असल्यामुळं ते उपासकाला देखील प्रसन्न होतात। अशा प्रकारे सर्व विश्व देवदेवता मूळ परमात्म्यापासून झालेले आहेत आणि विश्वाच्या आपण बाहेर नाही, त्यामुळं आपण देखील परमात्म्यापासूनच झालेले आहोत। एवढंच नव्हे तर आपण तेच आहोत। सोहम भावे रात्रं दिन तेथे ठेविता अनुसंधान, कशाकरता सोहम भावानी अनुसंधान ठेवायचं, आपण त्याच्यापासूनच आलेले आहोत म्हणून तसं अनुसंधान ठेवायचं। तो परमात्माच मी आहे अशा भावानी जर रात्रं दिवस अनुसंधान कोणी एकाने ठेवलं संधान, याचा अर्थ आपला आणि एखाद्याचा संबंध प्रस्थापित झाला की संधान प्रस्थापित झालं, असं हे परमात्म्याशी जे संधान आहे ते वारंवार करणं म्हणजे अनुसंधान। रात्रं दिवस सोहम भावानी जर अशा प्रकारचं अनुसंधान कोणी साधलं, जे या क्षणाला साधलं, याच्या पुढच्याही क्षणाला साधलं, त्याच्या पुढच्याही क्षणाला साधलं, दिवसा साधलं, रात्री साधलं, या महिन्यात साधलं, पुढच्याही महिन्यात साधलं आणि सर्व काळ साधलं, असं जर कोणी केलं देव देवता होऊन प्रसन्न देती वर साधका ते। साधकाला परमात्मा प्राप्ती होण्यासाठी तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचा भाव धरला तरी देखील इथं ज्यांची सत्ता आहे असे देवदेवता देखील परमात्म्यापासूनच झालेले, ते देखील प्रसन्न होतात। आणि ते प्रसन्न होऊन साधकाला वर देतात, वरदान देतात, आशीर्वाद देतात। सोहम म्हणजे आत्मा तो मी, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी ऐसे भाविता अंतर्यामी अहंता उर्मी मावळेल। या सोहम भावाच्या अभ्यासाच्या आड जर काही येत असेल तर देह मी आहे अशी अहंता उर्मी या अभ्यासाच्या आड येते। तो परमात्माच मी आहे हा फार व्यापक भाव आहे आणि आपण अल्प भावामध्येच असतो, देहापुरते असतो. आपण देहापुरता स्वतःचा विचार करतो आणि देह संबंधित आहेत त्यांच्यापुरता विचार जास्तीत जास्त करतो. सगळं विश्व परमात्म्याने निर्माण केलंय म्हणून सर्व विश्व माझा सोयरा आहे असा विचार आपण कुठं करतो. याचं कारण आपल्यापाशी असणारं अल्प ज्ञान, देहबुद्धीपुरतं ज्ञान, देहाला मी असं समजणारं अहंताजन्य ज्ञान, ज्याला अज्ञान असं म्हणतात. हे अज्ञान किंवा अहंताच तो परमात्मा मी आहे याच्या आड येतं. तत्वत सर्व जरी खरं असलं तरी आपल्याला देहाहंतेमुळे ते सर्व अवघड होऊन बसतं. अल्प झाल्यामुळं, संकुचित झाल्यामुळं आपल्याला सगळं अवघड होऊन बसतं. म्हणून ही अहंता उर्मी जी आपल्या ठिकाणी आहे ती मावळून जावी म्हणून या देवदेवतांचे आशीर्वाद फार कामाला येतात. तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचा विचार कामाला येतो. अंतर्यामी असणारी ही अहंता उर्मी मावळल्यानंतर मग सोहम म्हणजे आत्मा तो मी, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अशी भावना करत करत खरंच अहंता नाही शिवून आपण तेच होऊन राहतो. देह भाव समूळ जावा, अखंड आत्मभाव राहावा याच्याकरता देहभाव किंवा देह अहंता मुळातूनच नाहीशी व्हावी. आणि आत्मभाव जो ध्यानामध्ये देखील किंचित प्राप्त होतो पण तो अखंड नसतो, तो अखंड राहावा असं जर वाटत असेल तरी अजपा जप जपावा, तर अजपा जपाचा जप करावा. अमोल ठेवा साधका, जो साधकाला हा अमोल ठेवा आहे. सोहम ध्यान तो करेल पण त्या ध्यानातून खाली आल्यानंतर हंस हंसे दियो ब्रुयात, हंसो नाम सदाशिवा, मी तोच आहे मी तोच आहे अशा प्रकारचं आलंबन धरावं. महावाक्याचं चिंतन करावं, त्याचं वारंवार चिंतन हे जपासारखं करावं. चिंतन करावं त्याच्याशी तदाकार व्हावं. संपत्ती अथवा विपत्ती जैसी असेल दैवगती, साक्षीत्वे भोगोनी साराविती, उल्लसित वृत्ती ठेवोनिया. हे सर्व करत असताना आपली जशी परिस्थिती असेल यथाक्रम ती आनंदानी स्वीकारावी, त्याच्यासाठीच मी योग्य होतो असं समजावं. जशी माझी परिस्थिती असेल तशी. जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला, मी त्याच्यापासून निर्माण झालेलो आहे, मला कसं ठेवायचं हे त्याला कळतं, तसं त्यांनी मला ठेवलेलं आहे. अशा शरणागत भावानी संपत्ती अथवा विपत्ती जैसी असेल दैवगती, साक्षीत्वे भोगोनी सारा भीती. परिस्थिती कशी आहे हे महत्वाचं नसून आपण आहे ती परिस्थिती साक्षीत्वानी बाजूला सारू शकतोय का हे जास्त महत्वाचं आहे. तसं करावं. उल्लसित वृत्ती ठेवूनिया, अतिशय उत्साहाने उल्लसित वृत्ती ठेवून असा अभ्यास करीत जावा. असो सकला आशीर्वचन लाभो, सुख समृद्धी समाधान, श्री सद्गुरु पाऊले स्मरोन, पत्रलेखन संपवितो, असं त्यांनी शेवट केलाय. तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद असो. तुम्हाला सुख समृद्धी समाधान प्राप्त होवो. आता सद्गुरूंची पावलं, सद्गुरूंचा बोध, त्याचं स्मरण करून हे पत्रलेखन मी संपवतो असं स्वरूपानंद म्हणतात. 13 जानेवारी 1954 साली लिहिलेलं पत्र आहे. आता त्याला किती वर्ष झाली, 61 वर्ष झाली. या पत्राच्या आधाराने आपण साधना करणार. साधना करणार म्हणजे काय? आपण प्रथम चिंतन करणार आहोत परमात्मा स्वरूपाचं. तो निर्गुण आहे, निरवयव आहे. परमात्म्याची लक्षणं थोडी आठवणार आहोत. त्या लक्षणामध्ये चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायानी रमून जाणार आहोत. या निर्गुण परमात्म्यापासूनच सर्व देवदेवता झाल्या. आपण देखील त्याच्यापासूनच झालो. सर्व देवदेवता परमात्म्याच्या आज्ञेमध्येच वर्तन करतात. अशा प्रकारचं चिंतन आपण करणार आहोत. तत्वतः आपल्यापासून देवदेवतांपर्यंत आणि देवदेवतांपासून ते परमात्मा हे एकाच वस्तूपासून बनलेले असल्यामुळं आपण परमात्मा स्वरूपच आहोत. तो परमात्मा आणि आपण एक आहोत अशा प्रकारचा सोहम भाव सोहम भाव याचा अर्थ सोहम तो परमात्माच मी असा विचार आणि त्या विचाराचा जो अर्थध्वनी आहे त्याला भाव असं म्हणतो. त्या विचाराला अर्थ आहे काहीतरी, त्या अर्थामध्ये राहणं म्हणजे भाव. विचार म्हणजे भाव नसेल पण या विचारातून जो अर्थ निष्पन्न होतो त्या अर्थामध्ये रमणं म्हणजे भाव. आणि या भावाचं अनुसंधान म्हणजे सोहम भाव सोहम विचार त्यातून सोहम भाव तो भाव टिकवण्याचा प्रयत्न. पुढच्या क्षणाला सोहम विचार त्याच्यातून सोहम भाव निर्माण होईल. त्याच्या पुढच्या क्षणाला तो टिकवण्याचा प्रयत्न सोहम विचार त्या विचाराचा स्वाभाविक परिणाम निष्पत्ती म्हणजे आपल्या ठिकाणी सोहम भाव निर्माण होणं. यामुळे काय होतं तर स्वरूपानंद असं म्हणतात की साधकाला साधना करताना देवदेवता प्रसन्न होतात. अर्थात साधकाला त्या वरदान देतात म्हणजे आपण देवदेवता आणि परमात्मा देवदेवता मध्ये न येता त्या परमात्म्याशी तदाकारता घडण्यासाठी अनुकूल होतात असं ते सांगतात. अशा प्रकारचा सोहम विचार त्याच्यातून जी शक्ती निर्माण होते तो सोहम भाव याच्यामध्ये थोडा वेळ रमून राहिल्यानंतर मग आपण सोहम जप करणार आहोत. अजपा जप ज्याचा जप होऊ शकत नाही अशा परमात्मा विचाराचा आलंबनासहित चिंतनासहित आणि त्याच्यातून भाव अशा प्रकारे वारंवार आठवल्यामुळं अंतर्यामी आपण सच्चित आनंद स्वरूप आहोत अशी भावना निर्माण होते. सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी. आपण आत्मस्वरूप आहोत. आपण शुद्ध बुद्ध नित्य स्वामी याचा अर्थ स्वला संपूर्णपणाने ज्यांनी जाणलेला आहे असा. परमात्मा भावाशी तादात्म्य हे याचं सर्वात अंतिम फलित आहे. आपण करून पाहूया. आपण सर्वजण शांतपणे डोळे उघडून बसलेले आहोत. शांत बसून आपलं शरीर शांत होते. याचा अर्थ शरीराच्या ठिकाणी कुठल्याही कर्माची उर्मी नाही, विषयाची उर्मी नाही, त्यामुळे शरीर अशांत असतं. आता पायाला बसूनच राहायचं आहे, हाताला कामाशिवाय थांबायचं आहे, डोळ्याला पाहण्याची इच्छाच नाहीये, कानाला ऐकण्याची इच्छाच नाहीये, डोळे मिटलेले आहेत. हृदयाचे ठोके देखील हळूहळू मंद किंवा संथ असे होत आहेत, गडबड नाहीये. आपण ज्यांना देव समजतो त्याचाही देव परमात्माच आहे. तो निर्गुण आहे, म्हणजे तो आकारवान नाही, तो निरवयव आहे. जयाचे आकाराविण असणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो आहे पण आकाराशिवाय आहे. तो अदृश्य आहे, कुठल्याच इंद्रियाचा विषय नाही. जन्म मरण रहित आहे. उत्पत्ती आणि अंत रहित. तो नेहमीच आहे अनुत्पन्न. त्याचा कधीही नाश होत नाही. त्याच्यापासून पंचभूत, देवदेवता आणि सृष्टी झाली. चिंतन परत एकदा करा. परमात्मा निर्गुण आहे, निरवयव आहे, म्हणजे आकाररहित आहे। तो आकाराशिवाय आहे, इंद्रियांना दृश्य नाही। तो अविनाशी आहे, शाश्वत नित्य, त्याला उत्पत्तीही नाही आणि अंतही नाही, त्याची स्थिती दिसत नाही, तो अदृश्य आहे। पण तो आहे, त्याच्यापासूनच सर्व पंचभूत देवदेवता झाल्या, त्याच्यापासूनच सर्व विश्व निर्माण झालं। आपण ही त्याच्यापासूनच निर्माण झालो। परत एकदा असं चिंतन करा, दोन मिनिटं देतो। परमात्मा निर्गुण, निरवयव, अविनाशी, नित्य, जन्म मरण रहित, सर्व देवदेवता त्याच्यापासून निर्माण झाल्या, त्याच्या आज्ञेत राहतात। सर्व विश्व त्याच्यापासून निर्माण झालं, पंचभूत त्याच्या आज्ञेत काम करतात। आपणही त्याच्यापासून निर्माण झालो। आपलं स्वरूप देखील वस्तुतः परमात्म्याचंच आहे। आपण शुद्ध जाणीवेनी अवयवरहित, निरवयव असेच आहोत। इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या बुडाशी असणारी आपली जाणीवच परमात्मा आहे। पडणं नित्य अविनाशी अव्यक्त असेच आहोत. देह व्यक्त असला तरी तो विनाशी आहे, आपण अविनाशी. आपण अदृश्य, देह दृश्य, जाणीव ही दृश्य नाही, जाणीव ही विनाशी नाही. देव जसा निर्गुण, परमात्मा जसा निर्गुण, तसे आपणही निर्गुण. आपल्या आधाराने असलेला देह आकारवान सगुण, मात्र त्याच्या आत असणारे आपण निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरणरहित. आपला देह सगुण, मात्र देहाच्या आत असणार शुद्ध जाणीव तत्व हे मात्र निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित. आपण देह नाही, देह बरोबरच आहे, त्याच्या बुडाशी असणारे आपण निर्गुण. निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित. जे परमात्म्याचं लक्षण तेच माझं लक्षण, परमात्म्याप्रमाणेच मी निर्गुण. निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित. सच्चिदानंद परमात्माच मी सोहम सहा मी देह नाही. विचार असा मी निर्गुण परमात्म्यासारखाच निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरणरहित सच्चिदानंद काही भाव निर्माण झाला तर तुम्हाला कळला त्या भावामध्ये राहा. आता इथे शब्द नाहीत विचार नाहीत पण भाव निर्माण झाला. अजून एक क्षण त्याच भावामध्ये राहा विचाराशिवाय. सोहम विचार तो परमात्माच मी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद प्रत्येक शब्दाच्या उच्चारासाठी भाव निर्माण झाला. आता शब्द भाग पडला त्या भावात राहा. अजून एक क्षण याच भावात राहा विचाराशिवाय. अजून एक क्षण याच भावात राहा शब्दाशिवाय विचाराशिवाय. आता ज्याचा जप होऊ शकत नाही अशा परमात्मा वस्तूचं आपण चिंतन केलं त्याच्याशी एकरूपता साधली अनुभवली भावानी पण हे मोठं वाक्य होतं. एवढा सगळा अर्थ थोड्या शब्दांमध्ये जर आणायचा असेल तर सोहम सहा हे शब्द आहेत. ओम सोहम सहा या शब्दाचा आपण जप करू. मी सांगतो माझ्या पाठोपाठ तीन वेळेला आपण हा जप करा. चिदाकाशात लक्ष शब्दाच्या योगाने निर्माण झालेल्या भावामध्ये रमायचं. अविनाशी। चिदाकाशात लक्ष स्वतः नामजप सोहम विचार आणि भाव एक वेळेला फक्त मी उच्चारेन आपण केवळ ऐकायचं आहे चिदाकाशामध्ये लक्ष ठेवून भावामध्ये रमून जायचं आहे माझ्या पाठोपाठ आपण म्हणायचं नाहीये
चिदाकाशामध्ये
ज्या ठिकाणी देहाचा आठवही नाही, शुद्ध परमात्म स्वरूपाचाच एकरूपतेचा भाव आहे, ज्या ठिकाणी तुमची जाणीवच बुद्ध झालेली आहे तिथंच बोध झालेला आहे, आकाराखेरीज असणारी ही स्थिती नित्यच आहे, आकार मोडून जातो, आत्मस्थिती नित्य, इथं स्वरूपाचा बोध आहे, स्वला जाणणं आहे, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी परमात्म भावाशी तादात्म्य, असो सगळा आशीर्वचन, लाभो सुख समृद्धी समाधान, श्री सद्गुरु पाऊले स्मरोन, पत्र लेखन संभवितो, स्वरूपानंदांचं हे पत्र लेखन आपल्याला स्वरूपबोधाची प्राप्ती देण्याकरता समर्थ आहे, त्यांनी आपल्याला स्वरूपबोधापर्यंत परमात्मबोधापर्यंत नेलं, पुंडरीक व्रते हरिष्ठ
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।